श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 181 क्रमांकाचा श्लोक आहे. नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नवे उन्मतू वेसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. मागच्या श्लोकात देखील समर्थाने गुरु कसा नसावा हे सांगितलं. याही श्लोकात कोणकोणती लक्षणं जर त्या व्यक्तीत असतील तर त्याला गुरु म्हणता येत नाही. असे असद्गुरु आपल्याला उपयोगी नाही आहेत. काय लक्षणं सांगितली त्यांनी? नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू. पुष्कळ मंडळी नाना प्रकारचे चमत्कार करतात, लोकांना फसवतात, बनवतात, चेटूक करतात, मंत्रतंत्र करतात, नाना प्रकारे माणसांच्या सामान्य माणसांच्या मनाला भुरळ पाडेल अशा अनेक गोष्टी करतात. द्रव्य भोंदू आहेत. द्रव्याचा लोभ असल्यामुळे ज्या योगे पैसा मिळेल जास्ती त्याच्या पाठीमाग लागणारे आहेत. जे समोरच्या व्यक्तीचं हित कशात आहे यापेक्षासुद्धा पैशाच्या मागं लागणारे आहेत. ह्याचा अर्थच असा होतो की हा सद्गुरूच नाही आहे. पण आणखीनही लक्षणं त्यांनी सांगितली. नवे निंदकू, लोकांची निंदा करणारा. निंदा व्याली दुरिते असं म्हटलेलं आहे. निंदा हे मोठं पाप आहे. एखाद्यावर टीका करणं ह्याचा अर्थसुद्धा काही त्याचे दोष असतील तर दाखवणं, तेही मोठ्या प्रेमाने त्यांनी सुधारावात म्हणून. पण नुसतीच निंदा करत राहणं, लोकांच्या समोर त्याचं मत त्याच्याबद्दल मत वाईट होईल अशा तऱ्हेचे दुर्गुण त्याला चिकटवणं, ही जी गोष्ट आहे ही केव्हाही सद्गुरूंच्या ठिकाणी नाही. मत्सरू, मत्सर नाही. जो पूर्ण ज्ञानी झालेला आहे मत्सर कोणाचा करणार? मत्सर ज्या द्वैतातून येतो त्याच्या ठिकाणी द्वैतच नाही आहे, त्यामुळे मत्सर त्याच्या ठिकाणी संभवत नाही. भक्तिमंदू, भक्तिहीन, जो भक्तीच करत नाही आहे. मग काय करतो आहे? भक्तीचं नुसतं नाटक करतो आहे, दाखवतो आहे भक्ती आहे असे. विठ्ठल 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 म्हणतात, राम कृष्ण हरी 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 म्हणतात तोंडाने, पण खऱ्या अर्थाने भक्ती ज्याला म्हणतात ती भक्ती त्यांच्याच्यानं होत नाही. क्रियेच्या अंगाने होत नाही आणि बोधाच्या अंगाने तर होतच नाही. त्यामुळे असा जो आहे तो सद्गुरू नव्हे. नवे उन्मतू, उन्मत्त. अचानक हातामध्ये पैसा आला की मनुष्य उन्मत्त बनतो, गर्विष्ठ बनतो, सर्वांशी अत्यंत ताठ्याने वागायला लागतो, इतरांना तुच्छ समजतो, त्यांचा तिटकारा करतो. असा जो आहे ह्याला काही म्हणता येत नाही, सद्गुरू म्हणता येत नाही, संत म्हणता येत नाही. सामान्य मनुष्यसुद्धा, आपण एखादा जर म्हटला चांगला मनुष्य आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे दुर्गुण सापडणार नाहीत. तो सहज म्हणेल की बा हे असं आहे, ठीक आहे, आलं आहे परमेश्वर कृपेने, त्या कर्तबगारीनेही आलं असेल पण ठीक आहे आलं आहे. याच्यापेक्षा जास्त तो माझी कर्तबगारी म्हणून छाती फुगवून लोकांसमोर आपला गर्व ताठा दाखवणार नाही. व्यसनी, कोणत्याही प्रकारचं व्यसन, अगदी नित्यातलं चहा हे देखील व्यसन आहे. चहा कॉफीसुद्धा जोपर्यंत त्याच्या वाचून चालत नाही असं आपलं होत आहे तोपर्यंत ते व्यसनच आहे. पाणी दूध हे खरी पेय निसर्गाने दिलेली, त्याच्या व्यतिरिक्त जी घेतली येतात आणि जो त्याच्या अधीन होतो असा व्यसनी मनुष्य हा काय लोकाला सांगणार किंवा काय करणार? तो कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं. म्हणून व्यसनी मनुष्य आपल्याला धरताच येत नाही. बारीकसं व्यसन जरी असलं तरी त्याच्या अधीन आहे ना तो, मग ते उपयोगी नाही आहे. संग बाधू, ज्याच्या संगतीत गेलं असता मनुष्य बिघडतो त्याला दुस्संग असं म्हटलेलं आहे. नेहमी काय पाहिजे? पाहिजे सुसंग, सत्संग, संतसंग हा हवा आहे. याच्याऐवजी याच्या सान्निध्यात जो जाईल, जो ते सांगितलेलं ऐकत असेल, तो बिघडणार, तो व्यसनी बनणार, दुर्वर्तनी बनणार. असा जो मनुष्य आहे त्याच्या संगतीत कसं जाता येईल म्हणून संग बाधू. आणि ही जी सगळी लक्षणं विशेषणं सांगितली आहेत, चेटकी चाळकू द्रव्य बंधू निंदकू मत्सरू भक्तिमंदू उन्मत्तू व्यसनी संगबाधू, ही जी सगळी लक्षणं आहेत. ह्याच्याबरोबर उलट आपल्याला पाहिजे आहे की जो सत्संगतीत आहे, भक्तिवान आहे, निर्मत्सरी आहे, कुणाची निंदा न करता त्याच्या गुणांचं वर्णन करणार आहे, पैशाकडे आसक्तीनं न पाहणार आहे, पैसा लागतो गरजेपुरता पण लोभ नसावा, त्यानंतर नम्र असावा, प्रेमळ असावा, जे ही लक्षणं सोडून ज्याला चांगली लक्षणं असं म्हटलेलं आहे, अशी लक्षणं सज्जनांना मान्य असलेली अशी ज्याच्यात आहेत असा पुरुष पाहिजे. त्यांनी शेवटच्या चरणात म्हटलं आहे, जनी ज्ञानीया तोची साधू अगाधू, जो ज्ञानी आहे. इथंसुद्धा ज्ञानी याचा अर्थ केवळ पांडित्य नव्हे, केवळ खूप अभ्यास केलेला नव्हे, ज्याला खरोखरच ज्ञान झालेलं आहे, मी कोण हे लक्षात आलेलं आहे, एकंदर विश्वाचं स्वरूप लक्षात आलेलं आहे, असा जो ज्ञानी असेल त्यालाच साधू असं म्हणता येतं खऱ्या अर्थाने. त्याची केशभूषा कशी आहे, त्याची वेशभूषा कशी आहे, कुठल्या रंगाचे कपडे घालतो, काय करतो, ह्याला काही महत्त्व नाही आहे, बाह्य गोष्टी आहेत ह्या, पुष्कळ वेळा भुलवण्यासाठी घातलेल्या असतात. संन्याशी वापरतात ती वस्त्र, त्याच्यामध्ये त्यांची एक सोय म्हणून असते, पण त्याच्यावरून ते काही विरक्त आहेत असं म्हणता येत नाही. त्यामुळे बाह्य वेषावरून असं म्हटलं, वरी वरी तो बाह्य वेष केला आणि अंतरी अंतरामध्ये काय भरलेलं आहे, अंतरात काय याला महत्त्व आहे, बाहेर तुम्ही काय करता याला महत्त्व नाही. जनक राजांच्या अंगावर किनखापी कपडे, सिंहासनावर बसत होते, पण ते खरे संत सत्पुरुष, खरे विरागी, त्याचं कारण त्यांचं वैराग्य आतून आलेलं होतं. त्यामुळे अशी जी पारमार्थिक लक्षणं ज्याच्याजवळ असतील त्याला संत किंवा साधू म्हणायचं. अगाध तो लक्षात येत नाही पटकन, पण जाणकाराला लक्षात येतं. म्हणून इथं म्हटलं आहे, नवे चेटकी चाळकू द्रव्य बंधू, नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नवे उन्मतू व्यसनी संगबाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. म्हणून असा जो साधू आहे त्याला साधकाने पारखून घ्यावा. उगीच कुणी दिसतं म्हणून त्याच्या शरण घेऊन त्याला नमस्कार करणं फार तर करावा, लांबून नमस्कार, पण त्याच्यापासून लांब राहावं, त्याच्या संगतीत राहू नये. म्हणून खरा सद्गुरू हा पारखून घ्यायला पाहिजे. ग्रंथात संतांची सद्गुरूंची लक्षणं दिली आहेत, ती बघून ती त्याच्यात जर सापडली तर मग तो सद्गुरू असं म्हणायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ.